हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
आश्रयाचा खडका ईशुप्रिय तारका, आश्रयाचा खडका। वारा सुटे भोवती लाटाही उसळती, वारा सुटे भोवती लाटाही उसळती। ईशु हो मला सारी संकटे निवार, सारी संकटे निवार। पैलवार पुंजरी जागा जावी भोरवी, पैलवार पुंजरी जागा जावी भोरवी। वारा सुटे भोवती पामरा, नाही थारा सरा तुझ देशी पामरा। आश्रितान घालवी पाठीलान फिरवी, आश्रितान घालवी पाठीलान फिरवी। माझी आशा सगळी तुझ्या ठाई ठेवली, माझी आशा सगळी तुझ्या ठाई ठेवली। तुझ्या पंखे सर्व का करी माझा प्रतिकार, तुझ्या पंखे सर्व का करी माझा प्रतिकार। वारा सुटे भोवती लाटाही उसळती, वारा सुटे भोवती लाटाही उसळती। ईशु कृपा मागतो तुझे पाय धरे दो, ईशु कृपा मागतो तुझे पाय धरी दो। दीन रोगी अंधरा असा झालो खंडला, दीन रोगी अंधरा असा झालो खंडला। पूर्ण तुझी सत्यता हो अति पवित्रता, पूर्ण तुझी सत्यता हो अति पवित्रता। मी किती बिघडलो पातकानी भरलो, मी किती बिघडलो पातकानी भरलो। वारा सुटे भोवती लाटाही उसळती, लाटाही उसळती। ईशु मनाधा सारी संग संकटे निवा सारी संकटे निवा पैलवार पुंसवी सागतावी गौरवी पैलवार पुंसवी सागतावी गौरवी वारा सुटे भोवती लाटाई उसळती वारा सुटे भोवती लाटाई उसळती ओ ओ ओ
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, ख्रिस्तामध्ये वाटचाल जे आपण पुस्तक बघित आहोत त्याचा आजचा धडा आहे आठवा, ख्रिस्तामध्ये वाढणे. आणि जे एलन जी व्हाईटने हे जे पुस्तक लिहिलेलं आहे त्याविषयी आपण आज सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. आणि त्यामधला आठवा धडा आपल्याला काय शिकवत आहे आणि आम्हाला कोणामध्ये वाढायचं आहे, कसं वाढायचं आहे, जर ख्रिस्तामध्ये वाढायचं आहे तर ती वाढ कशाप्रकारे होणार आहे, या सर्वांची उत्तरे आज आपण बघणार आहोत. म्हणूनच आजच्यासाठी जो धडा निवडलेला आहे तो आहे ख्रिस्तामध्ये वाढणे. चला तर श्रोते हो, आपण आपले पुस्तक काढूयात की ज्याचं नाव आहे ख्रिस्तामध्ये चालणे. आणि आजच्या धड्यासाठी आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात जेणेकरून आम्ही अधिक प्रकारे हा धडा समजू शकू. चला तर आजच्या धड्याला सुरुवात करूयात. ज्या अंतःकरणाने आपण देवाची मुले बनतो ते बायबलमध्ये जन्म म्हणून सांगितले आहे. पुन्हा त्याची तुलना पेरलेल्या चांगल्या बियांच्या उगवणीशी केला जातो. त्याचप्रकारे जे नुसतेच ख्रिस्तामध्ये रूपांतरित झाले आहेत ते नवीन जन्मलेल्या बालकासारखे आहेत. ते ख्रिस्त येशूमध्ये स्त्री पुरुषांच्या उंचीपर्यंत वाढणे आहे. पहिले पेत्र्याचा दुसरा अध्याय आणि दुसरे वचन आणि इफिसकरास पत्र याचा चौथा अध्याय आणि 15 वचन किंवा शेतात पेरलेल्या चांगल्या बियाप्रमाणेच ते मोठे होऊन फळ देणारे आहेत. यशया म्हणतो की त्यांना नीतिमत्वाची झाडे प्रभूची लावणी म्हणजेच त्यांचे गौरव व्हावे असे म्हटले जाईल. यशया याचा 61:3 त्यामुळे नैसर्गिक जीवनातून आध्यात्मिक जीवनातील रहस्यमय सत्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करण्यासाठी उदाहरणे रेखाटली जातात. मनुष्याचे सर्व शहाणपण आणि कौशल्य निसर्गातील सर्वात लहान वस्तूंमध्ये जीवन निर्माण करू शकत नाहीत. स्वतः भगवंताने दिलेल्या जीवनातूनच वनस्पती किंवा प्राणी जगू शकतात. म्हणून ईश्वराकडून मिळालेल्या जीवनातूनच मनुष्याच्या हृदयात आध्यात्मिक जीवनाचा जन्म होतो. जोपर्यंत मनुष्य वरून जन्म घेत नाही तोपर्यंत तो ख्रिस्त जे जीवन देण्यासाठी आला होता त्याचा भागीदार होऊ शकत नाही. योहानकृत शुभवर्तम याचा 3:3 जीवनाप्रमाणेच ते वाढीसह आहे. कळीला फुलवणारा आणि फुलांना फळ देणारा देवच आहे. त्यांच्या सामर्थ्याचेच बीज विकसित होते. नंतर पूर्ण कणीस मार्कृत शोभोर्तमन याचा 4:28 आणि संदेष्टा होशय इस्रायलबद्दल म्हणतो तो कमळाच्या फुलासारखा वाढेल. ते मक्क्यासारखे जिवंत होतील आणि द्राक्षवेलीसारखे वाढतील. होशय याचा 14:5-7 आणि येशू म्हणाला कसे कमळ विचारतात आणि विचारते काढतात. लुकृत शोभोर्तमन याचा 12:27 झाडे आणि फुले त्यांच्या स्वतःच्या काळजीने किंवा प्रयत्नाने वाढतात असे नाही तर त्याच्या जीवनासाठी देवाने जे सुसज्ज केले आहे ते प्राप्त करून मूलतः स्वतःच्या कोणत्याही चिंतेने किंवा शक्तीने त्यांची उंची वाढू शकत नाही. यापुढे तुम्ही चिंतेने किंवा स्वतःच्या प्रयत्नाने आध्यात्मिक वाढ सुरक्षित करू शकत नाही. वनस्पती मूलत स्वतः त्याच्या सभोवतालच्या वातावरणातूनच जे त्याच्या जीवनासाठी कार्य करते हवा सूर्यप्रकाश आणि अन्न मिळून वाढते. निसर्गाच्या या भेटवस्तू प्राणी आणि वनस्पतींना काय आहेत जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी हा ख्रिस्त आहे. तो त्यांचा सार्वकालिक प्रकाश, सूर्य आणि ढाल आहे. यशया याचा 60वा अध्याय 19वं वचन आणि स्तोत्रसंहिता याचा 84वा अध्याय आणि 11वं वचन. तो इस्रायलासाठी दव असेल, तो पावसासारखा खाली उतरेल जसे गवतावर पडेल. होशे याचा 14वा अध्याय 5वं वचन आणि स्तोत्रसंहिता याचा 72वा अध्याय आणि 6वं वचन. तो जिवंत पाणी आहे, देवाची भाकर आहे, जी स्वर्गातून खाली येते आणि जगाला जीवन देते. योहानकृत शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 33वं वचन. आपल्या पुत्राच्या अतुलनीय देणगीमध्ये देवाने संपूर्ण जगाला वेढले आहे, जे जगभर फिरत असलेल्या हवेसारखे वास्तविक कृपेचे आवरण आहे. या जीवनदायी वातावरणाचा श्वास घेण्याचे निवडणारे सर्वजण ख्रिस्त येशूमध्ये स्त्री पुरुषांच्या उंचीपर्यंत जगतील आणि वाढतील. जसे फूल सूर्याकडे वळते, तेजस्वी किरण त्याचे सौंदर्य आणि समरूपता पूर्ण करण्यास मदत करतात, त्याचप्रमाणे आपण धार्मिकतेच्या सूर्याकडे वळले पाहिजे, जेणेकरून स्वर्गाचा प्रकाश आपल्यावर चमकू शकेल. आपले चारित्र्य ख्रिस्ताच्या प्रतिमेत विकसित व्हावे. येशू त्याच गोष्टी शिकवतो जेव्हा तो म्हणतो, माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये. फांदी द्राक्षवेलीत राहिल्याशिवाय स्वतःहून फळ देऊ शकत नाही. तुम्ही माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्ही ह्यापुढे करू शकत नाही. माझ्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. योहानकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय 4-5 वचन. पवित्र जीवन जगण्यासाठी तुम्ही ख्रिस्तावरच तितकेच अवलंबून आहात जसे वाढीसाठी आणि फलदायीसाठी मूल भांडारावरील शाखा आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला जीवन नाही. तुमच्यात प्रलोभनाचा प्रतिकार करण्याची किंवा कृपा आणि पवित्रतेमध्ये वाढण्याची आणि वाढ करण्याची शक्ती नाही. त्याच्यामध्ये राहून तुमची भरभराट होऊ शकते. त्याच्याकडून आपले जीवन काढल्यास आपण कमजोर आणि कोमजणार नाही किंवा निष्फळ होणार नाही. तुम्ही पाण्याच्या नद्यांनी लावलेल्या झाडासारखे व्हाल. कामाचा काही भाग त्यांनी एकट्यानेच केला पाहिजे अशी अनेकांची कल्पना असते. त्यांनी पापाच्या क्षमेसाठी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, परंतु आता ते स्वतःच्या प्रयत्नांनी नीट करण्याचा प्रयत्न करतात. पण असा प्रत्येक प्रयत्न फसला पाहिजे. येशू म्हणतो, माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. आपली कृपेची वाढ, आपला आनंद, आपली उपयुक्तता, सर्व काही ख्रिस्तासोबतच्या आपल्या एकतेवर अवलंबून असते. त्याच्याशी दैनंदिन तासनतास त्याच्यामध्ये राहून आपण कृपेने वाढू शकतो. तो केवळ लेखकच नाही तर आपल्या विश्वासाचा शेवट करणारा आहे. तो पहिला आहे आणि शेवटचा आणि नेहमीच ख्रिस्त आहे. तो आपल्याबरोबर असतो, केवळ आपल्या अभ्यासक्रमाच्या सुरुवातीस आणि शेवटी नाही तर मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावर. दावीद म्हणतो, मी प्रभूला नेहमी माझ्या पुढे ठेवतो कारण तो माझ्या उजव्या हाताला आहे, मी हलणार नाही. स्तोत्रसंहिता याचा 16वा अध्याय 8वं वचन. तुम्ही विचारता, ख्रिस्त मध्ये मी कसे राहावे? जसे तुम्ही त्याला प्रथम प्राप्त केले त्याच प्रकारे. म्हणून जसे तुम्ही ख्रिस्त येशूला प्रभूला स्वीकारले आहे तसे त्याच्यामध्ये चाला. नीतिमान विश्वासाने वाचेल. कलसेकरास पत्राचा 2वा अध्याय 6वं वचन. इब्री लोकास पत्राचा 10वा अध्याय आणि 38वं वचन. तुम्ही स्वतःला देवाच्या अधीन केले त्याचे पूर्ण होण्यासाठी, त्याची सेवा करण्यासाठी आणि त्याचे पालन करण्यासाठी. आणि तुम्ही ख्रिस्ताला तुमचा तारणहारा म्हणून घेतले. तुम्ही तुमच्या पापांसाठी प्रायश्चित करू शकत नाही किंवा तुमचे हृदय बदलू शकत नाही. पण दिल्यावर स्वतःला देवासाठी तुमचा विश्वास आहे की त्याने ख्रिस्तासाठी हे सर्व तुमच्यासाठी केले. विश्वासाने तुम्ही ख्रिस्ताचे बनलात आणि विश्वासाने तुम्ही त्याच्यामध्ये मोठे व्हाल आणि होऊन द्याल तर सर्व काही बदलेल. तुम्ही सर्व काही द्यायचे आहे. तुमचे हृदय, तुमची इच्छा, तुमची सेवा, त्याच्या सर्व गरजा पाळण्यासाठी स्वतःला द्या आणि तुम्ही सर्व काही घ्यावे. ख्रिस्त सर्व आशीर्वादांची परिपूर्णता तुमच्या अंतःकरणात राहण्यासाठी, तुमची शक्ती, तुमची नीतिमत्ता, तुमचा सार्वकालिक सहायक होण्यासाठी तुम्हाला आज्ञा पाळण्याची शक्ती द्यावी. सकाळी स्वतःला देवाला अर्पण करा, हे तुमचे पहिले काम करा. तुमची प्रार्थना अशी असू द्या की, हे परमेश्वरा, मला पूर्णपणे तुझे म्हणून घे. मी माझ्या सर्व योजना तुझ्या चरणी ठेवतो. आज मला तुझ्या सेवेत वापर, माझ्या बरोबर राहा, माझे सर्व कार्य तुझ्यामध्ये होऊ दे, ही रोजची बाब आहे. दररोज सकाळी त्या दिवसासाठी स्वतःला देवाला अर्पण करा. तुमच्या सर्व योजना त्याला समर्पण करा. त्याच्यानुसार पूर्ण करण्यासाठी किंवा सोडून द्या. अशा प्रकारे दिवसेंदिवस तुम्ही तुमचे जीवन देवाच्या हाती देत असाल आणि अशा प्रकारे तुमचे जीवन ख्रिस्ताच्या जीवनामध्ये अधिकाधिक घडत जाईल. ख्रिस्तामध्ये असलेले जीवन हे शांतीचे जीवन आहे. भावनांचा आनंद असू शकत नाही, परंतु एक शाश्वत शांत विश्वास असावा. तुमची आशा त्याच्यावर नाही, ते ख्रिस्तामध्ये आहेत. तुमची कमकुवता त्याच्या सामर्थ्याशी, तुमची अज्ञानता त्याच्या शहाणपणाशी, तुमची कमजोरी त्याच्या चिरस्थायी सामर्थ्याशी एकरूप आहे. म्हणून तुम्ही स्वतःकडे पाहू नका, मनाला स्वतःवर राहू देऊ नका, तर ख्रिस्ताकडे पहा. मन त्याच्या प्रेमावर, सौंदर्यावर, परिपूर्णतेवर, त्याच्या चारित्र्यावर वास करू द्या. ख्रिस्त त्याच्या आत्म्यात नकारात, ख्रिस्त त्याच्या अपमानामध्ये, ख्रिस्तामध्ये त्याची शुद्धता आणि पवित्रता, ख्रिस्त त्याच्या अतुलनीय प्रेमात, हा आत्म्याचा चिंतनाचा विषय आहे. त्याच्यावर प्रेम करून, त्याची नक्कल करून, पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून राहून तुम्ही त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित व्हाल. येशू म्हणतो, माझ्यामध्ये राहा. हे शब्द विश्रांती, स्थिरता, आत्मविश्वास याची कल्पना देतात. ते पुन्हा आमंत्रण देतो, माझ्याकडे यात आणि मी तुम्हाला विश्रांती देईल. मत्तेकृषुभोत्तमाचा 11:28 स्तोत्रकर्त्याचे शब्द हाच विचार व्यक्त करतात. प्रभूमध्ये विसावा आणि धीराने त्याची वाट पहा. आणि यशया आश्वासन देतो, शांतता आणि आत्मविश्वासाने तुमचे सामर्थ्य असेल. स्तोत्रसहित याचा 37:7 यशया याचा 30:15 ही विश्रांती निष्क्रियतेमध्ये वाढत नाही, कारण तारणकर्त्याच्या आमंत्रणात विश्रांतीचे वचन श्रमाच्या आव्हानाशी एकरूप आहे. माझे जू तुमच्यावर घ्या आणि तुम्हाला शांती मिळेल. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 11:29 ख्रिस्तावर पूर्णपणे विसंबवलेले अंतकरण त्याच्यासाठी सर्वात जास्त तत्पर आणि क्रियाशील असेल. जेव्हा मन स्वतःवर वास करते, तेव्हा ते शक्ती आणि जीवनाचा स्रोत असलेल्या ख्रिस्तापासून दूर जाते. त्यामुळे तारणकर्त्यापासून लक्ष विचलित करण्याचा आणि अशा प्रकारे आत्म्याचे ख्रिस्ताबरोबरचे मिलन व संयोग रोखण्याचा सैतान सतत प्रयत्न करत असतो. जगाचे सुख, जगातील काळजी आणि गोंधळ आणि दुःख, इतरांचे दोष किंवा तुमचे स्वतःचे दोष आणि अपूर्णता, यापैकी कोणत्याही किंवा सर्वाकडे तो मन वळवण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या उपकरणाशी दिशाभूल करू नका. पुष्कळ जे खरोखर प्रामाणिक आहेत आणि ज्यांना देवासाठी जगण्याची इच्छा आहे, ते देखील अनेकदा त्याच्या स्वतःच्या दोषावर आणि कमकुवतपणावर लक्ष ठेवतो आणि अशा प्रकारे त्यांना ख्रिस्तापासून वेगळे करून तो आशा करतो विजय मिळवा. आपण स्वतःला केंद्र बनू नये. आपले तारण होईल की नाही याची चिंता आणि भीती बाळगू नये. हे सर्व आत्म्याच्या आपल्याला शक्तीच्या स्रोतापासून दूर करते. तुमचा आत्मा देवाला सोपवा आणि त्याच्यावर विश्वास ठेवा. बोला, येशूचा बद्दल विचार करा. स्वतःला त्याच्यातच हरून जाऊ द्या. सर्व शंका दूर ठेवा. तुमची भीती टाकून द्या. प्रेषित पावलाबरोबर म्हणा, मी जगतो तरीही मी नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये राहतो. आणि जे जीवन मी आता देहात जगतो, ते मी देवाच्या पुत्राच्या विश्वासाने जगतो, ज्याने माझ्यावर प्रेम केले आणि माझ्यासाठी स्वतःला दिले. गलतीकलासपत्राचा 2:20 ख्रिस्तामध्ये विश्रांती घ्यात. तुम्ही त्याला जे वचन दिले आहे ते ठेवण्यास तो समर्थ आहे. जर तुम्ही स्वतःला त्याच्या हातात सोडले, तर ज्याने तुमच्यावर प्रेम केले आहे त्याच्याद्वारे तो तुम्हाला जिंकण्यापेक्षा जास्त दूर करेल. जेव्हा ख्रिस्ताने मानवी स्वभाव आपल्यावर घेतला, तेव्हा त्याने मानवतेला प्रेमाच्या बंधनाने स्वतःशी बांधले, जे मनुष्याच्या निवडीशिवाय कोणत्याही शक्तीचे कधीही तोडले जाऊ शकत नाही. सैतान आपल्याला हा बंधन आणि संबंध तोडण्यास प्रवृत्त करण्यासाठी सतत मोहक गोष्टी सादर करतो. स्वतःला ख्रिस्तापासून वेगळे करण्याचा निर्णय घेण्यास, तेथे आपल्याला लक्ष देण्याची, धडपड करण्याची, प्रार्थना करण्याची गरज आहे, जेणेकरून आपल्याला दुसरा गुरु निवडण्यास प्रवृत्त करू नये. कारण आम्ही हे करण्यास नेहमी मोकळे असतो, पण आपण आपली नजर ख्रिस्ताकडे ठेवूया आणि तो आपले रक्षण करेल. येशूकडे पहा आणि पाहत असताना आम्ही सुरक्षित आहोत. त्याच्या हातून आपल्याला कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. त्याला सतत पाहत असताना आपण त्याच प्रतिमेत वैभवापासून वैभवात बदलतो, जसे प्रभूच्या आत्म्याने. दुसरे करिंथकरासपत्र याचा 3:18 आणि जर आपण आणखीन पुढे पाहिलं तर जेव्हा ख्रिस्त स्वर्गात गेला तेव्हा त्याच्या उपस्थितीची जाणीव त्याच्या अनुयायांमध्ये होती. एक वैयक्तिक उपस्थिती प्रेम आणि प्रकाशाने भरलेली होती. येशू तारणहारा जो त्याच्याबरोबर चालला होता, बोलला होता आणि प्रार्थना केली होती, त्याने त्यांना हृदयाला आशा आणि सांत्वन दिले. त्यांच्या ओठावर शांततेचा संदेश असताना त्यांच्याकडून स्वर्गात उचलले गेले होते आणि त्याचा आवाज त्यांच्याकडे परत आला. जसे देवदूतांच्या ढगाने त्याला स्वीकारले, पहा मी जगाच्या शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. आणि हेच त्याचं अभिवचन आहे आम्हा प्रत्येकांच्यासाठी, की तो आम्हाला टाकणार नाही, सोडणार नाही आणि अंतर देखील नाही देणार नाही. तर तो आपल्यामध्ये इच्छेनुसार आणि त्याच्या चांगल्या इच्छेनुसार वागण्यासाठी कार्य करेल. फिलिप्पीकरासपत्राचा 2:13 त्याने जसे काम केले तसे आपण करू. आपण तोच आत्मा प्रकट करू आणि अशा प्रकारे त्याच्यावर प्रीती करून आणि त्याच्यामध्ये राहून आपण सर्व गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये वाढू. जो मस्तक आहे तो ख्रिस्त देखील आहे. इफिसकरासपत्राचा 4:15 आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला आज वचनातून तुझ्या शब्दातून आज आम्हाला सांगितलेलं आहे की ख्रिस्तामध्ये वाढ कशा प्रकारे होणे गरजेचं आहे. उपकार मानतो प्रभू, हा धडा समजण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दिलं. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तो एक आमेन.
फुलांची सुख करशय्या किंवा
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.